आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर. धर्मस्वातंत्र्य विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही तर बेकायदा धर्मांतराला प्रतिबंध करण्यासाठी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या 18 जणांना राज्यात अटक. 1200 अधिक सिलेंडर जप्त. मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण. आणि लेखक चित्रकार राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. आता सविस्तर बातम्या. सक्तीनं आणि प्रलोभन दाखवून होणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध घालणारं महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक काल विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. हे विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून बेकायदा धर्मांतराला प्रतिबंध करण्यासाठी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकानुसार बेकायदा धर्मांतरासाठी केलेला विवाह रद्द केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. कोणत्याही व्यक्तीला अथवा संस्थेला धर्मांतर करण्यासाठी योग्य त्या प्राधिकरणाकडे आगाऊ नोटीस द्यावी लागेल. त्यानंतर संबंधित प्राधिकरण हे अशा पद्धतीचं धर्मांतर योग्य आणि स्वेच्छेनं आहे की नाही याची चौकशी करेल. अशी नोटीस दिली नसेल तर सदर धर्मांतर रद्द केलं जाईल. अशा धर्मांतरातून लग्न होऊन नंतर लग्नविच्छेद झाल्यावर तो विवाह देखील रद्द ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना असणार आहे. अशा पद्धतीच्या धर्मांतराबद्दल असलेल्या तक्रारी केवळ रक्ताच्या नात्याकडून असलेल्या नातेवाईकांना अथवा पोलिसांना करता येतील. यासाठी विविध पातळ्यांवर दंडाची आणि कारावासाची तरतूद केली आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. अनेक वेळा धर्मांतराच्या मुद्यावरून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. प्रचलित कायद्यामध्ये याबाबत सुस्पष्ट तरतुदी नाहीत त्यामुळे नव्या कायद्याची गरज आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. धर्मस्वातंत्र्य विधेयक हे संविधानाच्या विरोधात आहे अशी टीका अस्लम शेख यांनी केली. यामुळे दोन संज्ञान व्यक्तींना एकमेकांशी विवाह करायचा असेल आणि त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल अशी भीती शेख यांनी व्यक्त केली. धर्मस्वातंत्र्य विधेयकानुसार ज्यांच्यावर धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप आहे त्यालाच निर्दोषत्व सिद्ध करावं लागेल ही अन्याय्य बाब असून यामुळे गैरवापर होईल अशी भीती भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. याचा सरकारनं फेरविचार करावा अशी सूचना त्यांनी केली. हे विधेयक एकतर्फी असून केवळ एका धर्माला लक्ष्य करण्यासाठी आहे असा आरोप समाजवादी पक्षाचे सदस्य रईस शेख यांनी यावेळी केला. ज्या अहवालाच्या आधारे हे विधेयक सादर केलं आहे तो अहवाल कुठे आहे असा सवाल करत त्यांनी विधेयकाला विरोध केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाला पाठिंबा असल्याचं विधिमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. विनियोजन विधेयक 2026 काल विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं त्याआधी अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर झाल्या. एलपीजीचा काळाबाजार प्रकरणी विविध जिल्ह्यात नेमलेल्या समित्यांनी आतापर्यंत 1208 सिलेंडर जप्त केले असून 23 गुन्हे दाखल करून 18 जणांना अटक केल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी काल विधान परिषदेत दिली. जप्त केलेल्या मुद्देमालाची रक्कम किंमत 33,66,000 रुपयांपेक्षा जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता एलपीजीला पर्याय म्हणून रॉकेल उपलब्ध करायचा विचार सरकार करत असून याबाबत मुंबईत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला पत्राद्वारे कळवलं आहे अशी माहितीही भुजबळ यांनी दिली. युद्धजन्य परिस्थितीमुळे खाद्यतेलाच्या दरात साधारण वाढ झाली आहे असंही ते म्हणाले. मुंबईतील मध्यमवर्गीयांच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होणार असल्याचं सांगून बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आपली घरं विकू नयेत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ बाबासाहेब आंबेडकर संकुलातील 864 सदनिकांचं वितरण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईतला माणूस हा मुंबईतच राहावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईतल्या सामान्य माणसाला घर देतानाच त्याच्या आयुष्यात गुणवत्तापूर्ण परिवर्तन आणलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
की आतापर्यंत मुंबईतला मध्यमवर्गीय हा मुंबईमध्ये घराचं स्वप्न पाहू शकत नव्हता, पण आम्ही हा निर्णय केला की मुंबईतल्या सामान्य माणसामुळे ही मुंबई आहे, या मुंबईची संस्कृती जपणारा हा मुंबईकर आहे, त्यामुळे या मुंबईकराला मुंबईतच घर द्यायचं. आणि मला विश्वास आहे की आता हे जेवढे प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत, या सगळ्या प्रकल्पांमुळे ज्यांनी कधीही मुंबईत घर होण्याचं स्वप्न बघितलं नव्हतं अशा सगळ्यांचं स्वप्न आपले महायुतीचं सरकार येत्या काळामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अतिशय गतीने ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2025 या वर्षासाठीच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. देशातील 24 भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींना यंदाचं साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून मराठी भाषेतील काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेसाठी लेखक चित्रकार राजू बावीसकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. बावीसकर हे सेवानिवृत्त कला शिक्षक असून जळगाव जिल्ह्यात ते कार्यरत होते. काळ्या निळ्या रेषा या पुस्तकाची सुरुवात विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या नियतकालिकातून झाली आहे असं राजू बावीसकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
खर तर ह्या काळ्या निळ्या रेषांमध्ये त्या आत्मकथनामध्ये संपूर्ण एका गावगाड्यामध्ये जी माणसं काम करतात, मजुरी करतात, कष्ट करतात, गावाच्या बाहेर जी लोक राहतात, गावाचा गाव कसा बाहेर त्यांचं जगणं नेमकं काय आहे याचं या पुस्तकामध्ये मी लिहिता झालो. आणि खरंतर लिहिता होताना मला प्रफुल्ल शिलेदार यांनी युगवाणीतून लिहित केलं खरंतर त्या नियतकालिकेमधून. आणि म्हणजे ह्या पुस्तकाला अकादमी मिळणे याच्यासारखा आनंद कोणता असू शकतो, खरंतर खूप मोठा आनंद आहे माझ्यासाठी.
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यानं इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचं यशस्वी संशोधन केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
पुण्यातील एका संस्थेच्या सहकार्याने व्यावसायिकांना परवडेल अशा दरात याची निर्मिती करण्यात आली आहे. देशात सध्या 1000 कोटी लिटर अतिरिक्त इथेनॉल उपलब्ध असून त्याचा वापर घरगुती आणि व्यावसायिक स्वयंपाकासाठी केल्यास गॅसवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. हा पर्याय व्यावसायिक गॅसपेक्षा अधिक किफायतशीर ठरण्याची शक्यता आहे. या संशोधनाबाबत आणि त्याच्या उपयोगितेबाबत बोलताना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले,
भविष्याचा वेध घेता इथेनॉल फक्त इंधन निर्मितीसाठी नव्हे तर इतरही प्रकारचे योगदान या ठिकाणी इथेनॉल देऊ शकतं. आज आपण बघितलं तर कमर्शियल एलपीजी सिलेंडर ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिकांमध्ये काही प्रमाणात अडचण आलेली असं आपल्याला दिसून आलेलं आहे, त्याला एक सक्षम पर्याय म्हणून इथेनॉल कुकिंग स्टोव्ह होऊ शकता. आणि तसे प्रात्यक्षिका किंवा तसं प्रत्यक्षात अनेक देशांमध्ये चालू आहे. निश्चितपणाने शासनाने तसं धोरण घेतलं तर हा जो काही अन्नदाता आहे तो ऊर्जादाता इंधनामध्ये बचत करून झालेलाच आहे, परंतु ह्या एलपीजीला देखील पर्याय म्हणून त्या ठिकाणी पुढे येऊ शकतो. भारतीय शेतकऱ्यांकडून तयार झालेला आहे. 500-600 कोटी लिटर जर अधिकचं उत्पन्न झालं तर निश्चितपणाने अन्नदाता ते ऊर्जादाताचा जो प्रवास आहे तो करण्यामध्ये अधिक सक्षम किंवा बळकटी आम्हाला मिळेल आणि कारखानदारीला देखील याच्यातून नव ऊर्जा या निमित्ताने मिळणार आहे.
सध्या कोल्हे कारखान्याकडे 1000 स्टोव्ह तयार असून त्यांना सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. व्यावसायिक इंधन तुटवड्याच्या काळात सरकारने याला परवानगी दिली तर नागरिकांसाठी हा मोठा दिलासा ठरू शकतो. आकाशवाणी बातम्यांसाठी अहिल्यानगरहून मनोज सातपुते.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्ष म्हणून विलास चाळके यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी काल पदभार स्वीकारला. दोन्ही नेते अनुभवी असून शिवसेनेतर्फे ही निवड 15 महिन्यांसाठी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रमोद कामत यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तुकाराम उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड झाली आहे. 50 सदस्य संख्या असलेल्या सभागृहात महायुतीचे 41 सदस्य आहेत. हवामान. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर. धर्मस्वातंत्र्य विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही तर बेकायदा धर्मांतराला प्रतिबंध करण्यासाठी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या 18 जणांना राज्यात अटक. 1200 अधिक सिलेंडर जप्त. मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण. आणि लेखक चित्रकार राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.